नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अडव्हान्स परीक्षेत मुलांची सरशी. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर. आणि पुढील 2 दिवसात मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य परिवहन महामंडळ एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं उद्दिष्ट असून बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल एसटी महामंडळाच्या ई बसेस संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळाच्या बसचा ताफा 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत 100% ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. महामंडळ सध्या 5150 ई बसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यात सर्व बसस्थानकातली स्वच्छतागृह आता मोफत सुविधा पुरवणार आहेत. प्रवाशांसह बसस्थानकात येणाऱ्या नागरिकांना या सुविधेसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्याच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. पात्र लाभार्थ्यांचा लाभ स्थगित झाला असेल किंवा इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीनं महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट तसंच महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड विधान परिषद मतदारसंघातून काल 8 उमेदवारांचे 17 अर्ज प्राप्त झाले. यात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील चोमठाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिव लातूर बीड विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे बसवराज पाटील यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच 6 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारलं असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.5 रुपया प्रतिलिटर तर डिझेल 13.5 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.5 रुपये प्रतिलिटर केला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमन कल्याणपूर यांचं परवा निधन झालं त्या 89 वर्षांच्या होत्या. नीट यूजी 2026 ची पुनर्परीक्षा सध्याच्या पेन अँड पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित घ्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. राष्ट्रीय परीक्षा संस्था आधीच अनेक आव्हानांचा सामना करत असल्यामुळे ही पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 जुलैला होणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. काल जाहीर झालेल्या या परीक्षेच्या निकालात यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. यामध्ये 46,773 मुलं तर 10,107 मुलींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार काल जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह डॉ दादा गोरे यांनी ही घोषणा केली. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लव्हेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला आहे. बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कार ठाण्याचे क्षितिज देसाई यांच्या शीत पेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहाची, तर नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ साहेब खंदारे यांच्या मराठवाडा अमृत संस्कृती संचित या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा राजो देशमुख स्मृती पुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरूपातले हे 5 पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प करून विकसित भारत 2047 पाया रचला असून सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र विकासाला गती देण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक विवेक देशपांडे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आकाशवाणीशी बोलताना देशपांडे यांनी हे विचार मांडले. ते म्हणाले,
2014 आजचे दिन से सुरुवात करून 2020 माननीय नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आणि आता 2026 12 वर्ष पूर्ण करून विकसित भारत 2047 पाया पंतप्रधानांनी रचलेला आहे. खरं म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये एक भरपूर अशी प्रगती मोदीजींच्या काळात सुरू झाली.
येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर बीडच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 2 दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात येणार आहे. समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल देशभरात महागाई विरोधात निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगर इथं पैठण गेट परिसरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शनं करण्यात आली. इराण तसंच रशियाकडून स्वस्तात इंधन घेतलंच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव दिलाच पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. हिंगोली इथं काल विविध आंबेडकरी पक्ष आणि सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी करणारं निवेदन यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही खुलताबादसह काही भागात काल पाऊस झाला. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 42.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 40.8, बीड 41.2, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं सरासरी 39° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.